छान आहे यार तो. ओशाला घेऊन जा म्हणा. ओशो नमस्कार, मी परासो कंस्ट्रक्शन मधून बोलतोय. मॅडम तुम्हाला सध्या काही तुम्ही प्रॉपर्टी सर्च करता का तुम्ही पर्चेस करण्यासाठी? मॅडम तुमचा आवाज ब्रेक होऊन येतोय, थोडं नेटवर्क येऊन बोलू शकता का तुम्ही? हॅलो हॅलो. हा मॅडम, तुम्ही प्रॉपर्टी सर्च करताय का पर्चेस करण्यासाठी? कुठल्या एरियात पाहिजे मॅडम तुम्हाला प्रॉपर्टी? करू शकता का तुम्ही, करू शकता का मला? पन्नास आणि आहेत ना मॅडम, 1 BHK साठी 50,000 भेटून जातील तुम्हाला. आमचं एक मिनटं, आमचं हिंजवडीमध्ये मॅडम, फेज 1 मध्ये टायडन टॉवर्समध्ये मॅडम, तिकडे तुम्हाला 495 स्क्वेअर फीट येईल 1 BHKचा, आणि किंमत तुम्हाला 47,000 येईल मॅडम. नाही नाही, ब्लूरीजला 1 BHK नाहीत मॅडम, ब्लूरीजच्या खाली आमचं टायडन टॉवर म्हणून आहे मॅडम, डीमार्ट जवळ तिकडे आहे. 485 ते 495 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया देईल मॅडम, आणि त्याचं किंमत तुम्हाला 47,000 जाईल. ते तुम्हाला साईड विजिट करून समजेल मॅडम. ठीक आहे मॅडम, मी तुम्हाला उद्या बरोबर कॉल करतो मग. ठीक आहे.